आता दिवस आपले, आता दिवस आपले, सरकार आपलं आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, उपमुख्यमंत्री आपले आहेत, आणि त्यामुळे आता काळजी घेण्याची गरज नाही. राहिलेले प्रलंबित काम आहे ते तर होतील, निधी मोठ्या प्रमाणामध्ये येतील. आता कोणी कोणाचं दडपण पोलीस स्टेशनवर चालणार नाही, तहसीलदारावर चालणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांवर चालणार नाही. त्यांना जेवढी दादागिरी करायची होती त्यांनी तेवढी करून घेतलेली आहे. आता मात्र वेळ